नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात 107.4 मेगाहर्ट्ज वर विद्यावाणी सामुदायिक रेडिओ केंद्राचे कार्यक्रम। श्रोते हो, आपण ऐकत आहात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या सामुदायिक रेडिओ केंद्राचे कार्यक्रम 107.4 मेगाहर्ट्सवर। युनिसेफ आणि SBC3 यांच्या संयुक्त विद्यमानं आमची उर्मिला भाग 2 या प्रोजेक्ट अंतर्गत सामुदायिक कार्यक्रम समुदायिक आवाज या कार्यक्रमाचं आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी सामुदायिक रेडिओ केंद्रामार्फत करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमात बालविवाह आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम या विषयावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कल्पना कवडी यांचं केलेलं मार्गदर्शन आम्ही आता प्रसारित करत आहोत। तेव्हा ऐकूयात तर आमची उर्मिला भाग 2 समुदाय की आवाज या कार्यक्रमांतर्गत बालविवाह आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम। आणि वक्त्या आहेत कल्पनाताई कवडी, ऐकूयात तर।
पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला,
पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला,
स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला,
स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला,
अशिक्षित अडाणी तू पतीपाशी शिकली,
अशिक्षित अडाणी तू
मुलींसाठी पहिली शाळा तू काढली,
मुलींसाठी पहिली शाळा तू काढली,
दुसरी ओवी गायली तुझ्या ग धैर्याला,
दुसरी ओवी गायली तुझ्या ग धैर्याला,
दगड गोटे खाऊन चालवली तू शाळा,
दगड गोटे
घराबाहेर काढले गुंडांनी अडविले,
घराबाहेर काढले गुंडांनी अडविले,
वीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला,
वीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला,
तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला,
तिसरी माझी ओवी ग
पसरलेल्या विधवांचा सांभाळ तू केला,
पसरलेल्या विधवांचा सांभाळ तू केला,
अनाथानी अबलांचे माय बाप होऊन, अनाथ आणि अबलांचे माय बाप होऊन, यशवंत बाळाला दत्तक घेतला,
यशवंत बाळाला दत्तक घेतला,
एवढं सारं सावित्री केलं। आता माझं काय काम? भगिनींना जागरीन संघटित करीन,
भगिनींना जागरीन संघटित करीन,
भगिनींना जागरीन संघटित करीन, ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन,
ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन,
ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन,
ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन।
वा, काय मस्त गाणं म्हटलं सगळ्यांनी, शेवटच्या दोन ओळी खूप महत्वाच्या आहेत, सगळं केलं त्यांनी आपल्यासाठी। गगडगोटे खाल्ले, फसलेल्या विधवा होत्या त्यांचा सांभाळ केला. होतं की नाही आपल्याकडं असं कुणीतरी फसवतं? आपल्याकडं पूर्वी पुनर्विवाहाची चाल नव्हती, है ना, परत लग्न करत नव्हते. एकदा नवरा मेला की बाईला तसंच आयुष्य काढायचं की नाही, मग कोणीतरी तिला फसवायचं. अशा विधवांचा पण सांभाळ केला. नुसतं शिक्षण दिलं का त्यांनी बायकांना? नाही. तर अनेक पातळ्यांवरती महिलांना मदत केली, त्यांना स्वतःच्या पायावर
मुलींची शिक्षण मिळायला लागल्यामुळे मुलींची प्रगती झाली. पण अनेक लोकांनी याला हातभार लावला. आणि आपण शेवटच्या दोन ओळी म्हटलं ना, भगिनींना जागविणं संघटित करीनं. कशासाठी संघटित करायचं? तर ज्या कुठल्या समाजामध्ये अशा प्रथा आहेत की ज्याच्यामुळं मुलींना, महिलांना शिकण्याला, स्वतःचा विकास करून घ्यायला अडथळा येत असेल, अशा जर प्रथा असतील तर त्या प्रथा आपण मोडीत काढायला पाहिजे. एकदम विरोध करून होणार नाही, पण हळूहळू आपल्याला हे करायला पाहिजे. कोण करणार? आपल्याला शिकायचं, आपल्याला समर्थ व्हायचं, तर पहिलं पाऊल कुणाला टाकायला लागणार? आपल्यालाच टाकायला लागणार. बरोबर की नाही? आता मॅडम मगाशी म्हणाल्या की आपल्याकडं बालविवाह होत नाहीत. खरं आहे का 100%? हे आपल्या वस्तीत होतात की नाही लहान मुलींची लग्न? 18 वर्षाच्या आधी होतात की नाही लग्न? होतात ना. मी स्वतः पण पाहिले, लग्न लहान वयात झालेली पण पाहिली आणि त्या मुलींची आयुष्य उधळली गेलेली पण मी पाहिली. खंत याची वाटते की त्यावेळेला फार काही करता आलं नाही. बरोबर की नाही? पण आपण संघटितपणे करायला पाहिजे ना काहीतरी. मला सांगा का बरं आई वडील पटकन मुलीचं लग्न लावून देत असतील? कोण सांगेल? हा सांगा ना, नीट सांगा, ऐकायला येऊ देत. आई वडील किंवा जास्त करून आईचाच रेटा असतो, लवकर लग्न होऊ दे, लवकर लवकर लग्न होऊ दे. असं का वाटतं की लवकर लग्न करून मुलीला तिच्या घरी पाठवावी, नवऱ्याच्या घरी पटकन पाठवावी, असं का वाटतं आपल्याला? काळजी कशाची वाटते? आजकाल मुली व्यवस्थित वय होईपर्यंत राहत नाहीत. आता मुली पण आहेत इथं, मुलींनी हे लक्षात घ्यायला पाहिजे ना, हो की नाही? लग्न सगळ्यांचंच होणार आहे. मला सांगा, हजारामध्ये किती मुलं मुली असतील अशी की ज्यांचं लग्नच होत नाही? सगळ्यांचं लग्न होतं ना, प्रत्येकाला जोडीदार मिळतो ना, मग घाई कशाची? आई वडिलांना आपलं मूल सुखी व्हावं असं वाटत नाही का? वाटतं ना. पण मुलींचा पाय घसरू नये, त्यांनी कोणाच्या प्रेमात पडू नये, शिक्षण अर्धवट टाकून कोणाचा हात धरून निघून जाऊ नये, ही भीती आई वडिलांना असते. ह्याच्यामध्ये एक गोष्ट असते की लोक काय म्हणतील, ह्याचा खूप पगडा असतो आपल्या मनावरती. की समजा माझ्या मुलीने असं काही केलं तर लोक काय म्हणतील, माझी मुलगी पळून गेली लोक काय म्हणतील, माझी मुलगी मुलाबरोबर बोलली लोक काय म्हणतील, माझी मुलगी मुलाबरोबर फिरायला गेली लोक काय म्हणतील, ह्याचा एक पगडा खूप मोठा आपल्या मनावरती असतो. दुसरी गोष्ट, आपल्या मुलीचं काहीही अकल्याण होऊ नये, कुणाच्याही नादी लागून तिने स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करून घेऊ नये. का असं आई वडिलांना वाटतं? तर हे जे वय असतं, ज्या वयामध्ये आई वडील मुलीचं लग्न लावून द्यायचा प्रयत्न करतात, 18 कमी असतं वय. एवढ्या कमी वयामध्ये स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेण्याची क्षमता असते का मुलींच्यामध्ये? मुलींनी मला उत्तर द्या, काय छान वाटतं ह्या वयामध्ये? कुणी आपल्याला छान म्हटलं, आपल्याला छान वाटतं, तू खूप सुंदर दिसतीस हे म्हटलं की आपल्याला छान वाटतं, लगेच आपलं मन भुलतं त्याला. बरोबर की नाही? आणि आपलं अभ्यासावरचं लक्ष विचलित होतं. हे जे वय असतं हे खूप महत्त्वाचं असतं. ह्याच वयामध्ये 10वीची परीक्षा होते, 12वीची परीक्षा होते. बरोबर की नाही? आपल्या पूर्ण आयुष्याचा, आपल्या करिअरचा पाया घातला जातो तो ह्याच वयामध्ये घातला जातो. आपली पण जबाबदारी आहे. आता आपण ह्या वस्तीचाच विचार केला तर आपल्या वस्तीमधल्या बहुतेक आपल्या महिला मैत्रिणी ह्या बाहेर कामाला जातात. कोणी धुणे भांड्याचं काम करतं, कोणी स्वयंपाकाचं काम करतं, कोणी स्वच्छतेचं काम करतं, ज्याच्या शिक्षण आणि अनुभवाप्रमाणे बाहेर जाऊन काम करतात. 80% महिला काम करतात की नाही इथल्या? त्या कशासाठी काम करतात? बाहेर काम करतात, घरी काम करतात, मुलं त्यांची शाळेत जातात, मुली पण शाळेत जातात, हौसेने मुलींना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात. मॅक्झिमम इथं आहेत की नाही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलं मुली? त्यांना ट्युशन लावतात, 500 रुपये फी असू दे, 1000 रुपये फी असू दे, फी देतात. हे कशासाठी करतात सगळं? मी धुणं भांड्याचं काम करते, माझ्या मुलीने दुसरं काहीतरी चांगलं करायला पाहिजे. काम कुठलंच कमी प्रतीचं नाही, पण मला जे कष्ट करायला लागतात त्याच्यापेक्षा माझ्या मुलीने आणखी चांगलं काहीतरी करावं, माझ्या मुलांनी आणखी काहीतरी चांगलं करावं, त्याचं आयुष्य चांगलं जावं, ह्यासाठीच करतात ना. बरोबर की नाही? मग आपली पण जबाबदारी आहे, मुलांची मुलींची पण जबाबदारी आहे ना, की हे वय आपलं शिक्षणासाठीचं आहे आणि तुम्हाला जे ह्या वयामध्ये वाटतं ना
कुणीतरी छान वाटतं, त्याच्याकडं आपल्याला आकर्षण वाटतं एखाद्या व्यक्तीचं, हे सगळ्यांना वाटतं. पण त्या आकर्षणाचं आपण काय करतो? आपण त्या आकर्षणाला महत्त्व देतो का? आपण आपल्या करिअरला महत्त्व देतो का? आपण आईवडिलांच्या विचारांना महत्त्व देतो का? आपण आपल्या भविष्याला महत्त्व देतो? हे कोणाच्या हातात आहे? आईवडील तुम्हाला सुविधा निर्माण करून देऊ शकतात, म्हणजे चांगल्या शाळेत घालू शकतात, चांगल्या ट्युशनला घालू शकतात, जी लोकं खूप चांगलं बोलत आहेत त्यांना भेटू शकतात. पण शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. मला काही जरी वाटलं आता, पण हे वय माझं या सगळ्या गोष्टी करण्याचं नाही, तेवढी मॅच्युरिटी अजून माझी नाही, तेवढी मी अजून परिपक्व झालेली नाही, हे मुलींनी पण विचार करायला पाहिजे आणि मुलांनी पण विचार करायला पाहिजे. दोघांसाठी आहे. मुलांचं पण नुकसान होतं ना, लहान वयामध्ये कोणाच्या प्रेमात पडलं, अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं, शाळेमध्ये नापास होतात, करिअरचं नीट आपल्याला पुढं काय करायचं हे ठरवलेलं नसतं. ह्या वयामध्ये खरं म्हटलं तर ठरवायला पाहिजे ना की मला पुढं कोण व्हायचं आहे शिकून. मी इंग्लिश मिडियमच्या शाळेत जाते, मी मराठी मिडियमच्या शाळेत जाते, मला शाळेमध्ये चांगले मार्क्स मिळतात किंवा माझा अभ्यास कच्चा आहे, शिकतो कशासाठी आपण? त्या शिक्षणाचा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पुढे उपयोग झाला पाहिजे म्हणून शिकतो की नाही आपण? मग ते नीट शिकायला पाहिजे. ते जर आपण नीट शिकलो नाहीत, आपलं सगळं लक्ष जर आता आपण बघतो बाहेर, आपल्याकडं हा हे खूप मोठं यंत्र आहे आपल्या हातामध्ये, हे आपण चांगल्यासाठी पण वापरू शकतो आणि ह्याच्यामुळं आपल्या आयुष्याचं नुकसान पण होऊ शकतं. काय घ्यायचं त्याचा विचार आपण करू शकतो. आपल्या हातात याची किल्ली आहे. अभ्यासासाठी याचा वापर करू शकता. नुसती रील्स बघत बसलो आपण याच्यातले तर आपल्याला पण त्याच्यासारखं नटावं लागेल. जे बघतो त्याचा खूप परिणाम आपल्यावर होतो, है ना? सारखं आपल्याला मग तेच करावं असं वाटतं. पण अभ्यास करणं, करिअरला महत्त्व देणं हे जर आपण केलं, आईवडिलांच्या मनात जर विश्वास निर्माण केला की मी माझ्या करिअरवर फोकस करीन, मी माझ्या शिक्षणावर फोकस करीन, तर आई वडील तुम्हाला शिकू देतील की नाही मुलींनो? का म्हणतील चला लग्न करूया म्हणतील का? आणि लग्न असं नाही आहे की आई वडील जबरदस्तीने लग्न करतात तर मुलींना लग्न नकोच असतं. मुलींना असं वाटतं की लग्न हेच आपल्या आयुष्याचं अंतिम ध्येय. छान वाटतं लगेच लग्न करायचं म्हटलं की उड्या मारतात चांगल्या. मी बघितले, अनुभवले पण, खूप घाई असते लग्न करायची. आणि मग ते घाई घाई चुकीचे निर्णय घेतले जातात आणि त्याचं आपल्याला आयुष्यभर आपल्याला भोगायला लागतं. कारण त्या वयामध्ये आपण पण परिपक्व नसतो, आपलं शरीर परिपक्व झालेलं नसतं. एकदा लग्न झालं की मुलं व्हायला वेळ लागतो का? मुलं झालीच पाहिजेत. मुलं व्हावी वाटतात, प्रत्येकाला आवडतं आपलं मूल वाढवायला. कोणाला आवडत नाही, प्रत्येकाला आवडतं ना. पण आपल्या शरीराची वाढ नीट झाली पाहिजे, आपल्या मनाची वाढ नीट झाली पाहिजे. मुलांना वाढवण्यासाठी जी प्रगल्भता लागते, जो परिपक्वपणा लागतो, जी मॅच्युरिटी लागते, ती असते का? लहान वयात लग्न झालं तर असते का? ती नसते ना. डॉक्टरांनी काहीतरी विचार करूनच लोकांनी ठरवलं असेल, गव्हर्नमेंटनी कायदा केला असेल की 18 वर्षाच्या आत लग्न नको, 21 वर्षाच्या आत पहिलं मूल नको. हे का बरं ठरवलं असेल? त्यांना काय करायचं आहे? आम्ही 18व्या वर्षी करू नाही तर 14व्या वर्षी करू आमच्या मुलांची लग्न, तुम्हाला काय करायचं आहे? असा विचार येतो मनामध्ये? काहीतरी विचार करून, काहीतरी अभ्यास करूनच हे ठरवले ना, हे वयोमर्यादा ठरवली. तर हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की मुलांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की पहिला फोकस ह्या वयामध्ये आपल्या शिक्षणाकडं असला पाहिजे, आपलं करिअर करण्याकडे असला पाहिजे. पिढ्यानपिढ्या जे आपल्या आईवडिलांना भोगायला लागलेले ते आपण नाही भोगायला पाहिजे. आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे. आपल्याला नुसतं शरीर दिलं आहे का देवानी? स्त्रियांना आणि पुरुषांना फक्त शरीर दिलं आहे का? मेंदू पण दिला आहे ना, तो पण वापरता आला पाहिजे ना आपल्याला. कोळी म्हणून जन्माला आला आणि पाणी भरून भरून मेला, ही एक म्हण आहे. म्हणजे एक टिपिकल काम तेच करत राहायचं. जसं बाई म्हणून जन्माला आली आणि स्वयंपाक करून करून मेली. स्वयंपाक करणं वाईट नाही आहे, स्वयंपाक करता आलाच पाहिजे. मी तर म्हणते मुलांना पण आला पाहिजे, मुलींना पण आला पाहिजे. कुणापासून कुणाचं आडलं नाही पाहिजे. म्हणजे आई 2 दिवस आजारी पडली तर मुलांनी मुलींनी स्वयंपाक करून तिला गरम गरम जेवायला वाढलं पाहिजे. मुली कुठं शिक्षणासाठी बाहेर गेल्या तर स्वतःचा स्वयंपाक स्वतःला करता आला पाहिजे. इवन मुलंसुद्धा बाहेर गेले तर त्यांना स्वतःचा स्वयंपाक स्वतःला करता आला पाहिजे. आता कोविडच्या काळामध्ये तुम्ही बघितलं, सगळे हॉटेल बंद होते, किती लोकांचे हाल झाले आपण सगळ्यांनी बघितलं. ज्यांना स्वयंपाक करता येत नव्हता, जे लोक हॉटेलमध्ये जेवत होते, जे लोक खानावळीमध्ये जेवत होते, त्यांचे हाल किती झाले सुरुवातीला जेव्हा कडक लॉकडाऊन होतं तेव्हा. आलं पाहिजे आपल्याला, आपल्याला स्वतःला जे लागतं ते बनवून खाता आलं पाहिजे आपल्याला. पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं एक चांगला विचार करणारा मेंदू आहे, खूप साऱ्या क्षमता आहेत. तुम्ही बघता आता आपल्या किती ताई किती छान छान काम करतात. दीपाली ताई आहे, अनुपमा ताई आहे, आता त्यांच्याबरोबर जोडीला रेशमा ताई आहे, अजून आपल्या नीता ताई आहेत. वेगळं काम करतायत ना त्या. स्वयंपाक त्या पण करतात घरी, पण तरीसुद्धा स्वयंपाकाच्या बरोबर इतर काम करतात. बरं ठीक आहे, तुम्ही समाजासाठी नका करू, पण तुम्ही शिकलात स्वतः तर उद्या तुमची मुलं बाळं जेव्हा शाळेत जातील तेव्हा त्यांना शिकू शकाल. तुम्ही घरातले हिशोब टिशोब करू शकाल, योग्य निर्णय घेऊ शकाल, तुम्हाला कुणी डॉमिनेट करू शकणार नाही, मी म्हणतो तसंच कर किंवा मी म्हणते तसंच कर असं म्हणून कुणी तुम्हाला दाबू शकणार नाही, कारण तुमच्याकडे पण निर्णय क्षमता असेल. फक्त त्याच्या जोडीला मला एवढं म्हणायचं आहे की शिक्षणाने जसं आपल्याला शहाणपण येतं तर ते शहाणपण आपण जपलं पाहिजे. शिक्षणाने आपल्याला आगाऊपणा नाही आला पाहिजे, आपल्या डोक्यात हवा नाही शिरली पाहिजे, माणसं जपता आली पाहिजेत, नाती जपता आली पाहिजेत. तर हे सगळं कधी होणार आपलं? जेव्हा आपला करिअरचा विचार आपण करू आणि लहान वयामध्ये लग्नाच्या मागं लागणार नाही. तसं आपल्याकडं आता हे आया आहेत, आज्या आहेत, त्यांनासुद्धा माझं सांगणं आहे की आपल्या मुलांवर विश्वास ठेवा. तुमच्या मुलीला कोणी आवडते, तुमच्या मुलाला कोणी आवडते ह्याचा खूप भाऊ करू नका, हळुवारपणे बोला तिच्याशी. आपण आपलं पण ते वय आठवा, कदाचित आपलं त्या वयाच्या आधीच लग्न झालं असेल, कुणी आपल्याला आवडतं हे आपल्याला समजण्याच्या आधीच आपलं लग्न झालं असेल, वेळ नाही आली आपल्याला ती. पण आत्ता मुलं शाळेत जातात, एकमेकांशी बोलतात, त्याच्यातून काही निर्माण होऊ पाहत असेल तर त्याला तुम्ही बाऊ करू नका त्याचा. मुलांशी मोकळेपणाने बोला आणि हे तुम्ही त्यांच्याशी बोलताना तुमचं काय मला जे जाणवतं ते काय आहे की आपला राग मुलांच्यापर्यंत पोहोचतो. आपण मुलांना दाबतो, हे करू नको, ते करू नको, ते करू नको, हे सांगण्यापेक्षा काय करायला पाहिजे तिने ते सांगा, तिच्या जोडीने तुम्हीही करा. घरातली पुरुष मंडळी असतील, भाऊ असतील, त्यांना पण समजावून सांगा. घरात जर मुलगा आणि मुलगी 2 वर्षाचं अंतर असेल किंवा 3 वर्षाचं अंतर असेल, मोठा भाऊ असेल, छोटी बहीण असेल, तर तो पण दाबत असतो सारखा, बाहेर जाऊन दुसऱ्या मुलींच्या खोड्या काढतो. आईला माहिती नसतं किंवा माहिती असतं तरी आई बिचारी काय करणार, पण घरात मात्र बहिणीला दाबत असतो. दोघांनाही, मुलांना आणि मुलीला दोघांनाही शिकवण्याची गरज आहे की एकमेकांचा सन्मान करायला पाहिजे त्यांनी आणि आपल्या करिअरकडे लक्ष द्यायला पाहिजे. जसं मी मगाशी म्हटलं, फक्त मुलींचंच नुकसान होतं का लहान वयात लग्न केल्याने, मुलांचं पण नुकसान होतं, त्यांचं पण करिअरचं नुकसान होऊ शकतं, अख्खं आयुष्य पडले त्याच्यासाठी, आहे की नाही. ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात घडणार आहे, पण त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टींशी आपल्याला महत्त्व त्या त्या गोष्टींना आपल्याला द्यायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा लग्न झालं की संसाराच्या रगाड्यात मुली पण फसतात. तिला शिकायचं असेल, तिला बाहेर काम करायचं असेल, तिला स्वयंपाकाव्यतिरिक्त तिच्याकडे दुसरं काही स्किल असेल, दुसरी काही आवड असेल, तर तिला करता नाही येणार ते. तिला पटकन संसारामध्ये पडलं की आपल्याला माहिती, लग्न झालं की पुढच्या वर्षी लगेच पाळणा हलतो, लगेच एखादं मूल होतं. बरं, त्या मुलाचं संगोपन करण्यासाठीचं पण आपल्याकडे परिपक्वता नसते, चिडचिड होते. मग ती स्वतःच मुलगी असते, अजून तिला एक मूल होतं. मी हे बघितलं आहे, 11व्या वर्षी मुली आई झालेल्या बघितल्यात मी काही ठिकाणी, 12व्या वर्षी मुलींना मुलं झालेली बघितलीत, आणि 15व्या 17व्या वर्षी ते एकदम चिपाडासारख्या दिसतात, एकदम खोप असे खप्पड गाल गेलेत, डोळे खोल गेलेत, कुठेतरी वीटभट्टीवर काम करतायत. मी जे म्हणते ना तुम्हाला की आपल्याला आपलं करिअर नाही करतायत, आपल्याला स्वतःच्या पायावर नाही उभं राहतायत, अशा वेळेला जर एखादी दुर्घटना घडली, एखाद्या मुलीचं लग्न झालं आहे, 2 मुलं पदरात आहेत, नवरा अचानक गेला, आजारी पडला, तिला तिच्या कुटुंबाचं भरणपोषण नाही करतायत, दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं, नको त्या तडजोडी करायला लागतात, शरीराचे हाल होतात, मनाचे हाल होतात, मानसिक आरोग्य बिघडतं कितीतरी. तुम्ही सांगा, हे सगळं जे मी तुम्हाला सांगते हे आपल्या अवतीभोवती घडतंय का? घडतंय का आपल्या अवतीभोवती? आहेत का मुली अशा की ज्यांना निर्णय घेता नाही आला व्यवस्थित, लहान असतानाच लग्न केलं, कुणाबरोबर पळून गेल्या, लव्ह मॅरेज केलं आणि 1-2 वर्षातच पटेनासं होतं, घरात कधी सासूशी पटत नाही, नवऱ्याशी पटत नाही, भांडाभांडी, तशात मुलं झाली तर मुलांच्या समोर भांडाभांडी, बरोबर की नाही? मग भांडणं एकदा सुरू झाली की कधी कधी का मोस्ट ऑफ द टाईम नवऱ्याला व्यसन लागतं, मग त्या व्यसनाचा आणखीन एक मोठा ताण येतो, सगळ्या कुटुंबाची वाताहत होती. दुष्टचक्र हे कधीच भेदलं जाऊ शकत नाही. लहान वयात कमी समज असताना, कमी शिक्षण आहे, स्वतःच्या पायावर उभी नाही, नवरा त्याच लायकीचा मिळेल, बायको त्याच लायकीची मिळेल. तुम्ही तुमची गुणवत्ता जशी वाढवता तसं त्याप्रमाणे तुम्हाला जोडीदार शोधता येऊ शकतो. हेच तुम्ही शिकलात, ग्रॅज्युएट झालात, पोस्ट ग्रॅज्युएट झालात, स्वतःच्या पायावर उभं राहिलात, स्वतःचं कुटुंब स्वतः सांभाळण्याची तुमची योग्यता झाली, तर तुम्हाला चांगला जोडीदार मिळेल की नाही मिळेल? आणि त्यावेळेला जर तुम्हाला कोणी आवडलं तर तुम्ही तुमच्या आईवडिलांना सांगू शकाल की नाही सांगू शकाल? आईवडील त्यावेळेला तुमचं ऐकतील की नाही ऐकतील हा विचार करायला पाहिजे ना आपण, हो की नाही? आणि एका गोष्टीमुळं, एका चुकीमुळं आपलं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही हे मात्र आपल्याला नक्की कळेल. अशी पण खूप उदाहरणं आहेत की काही मुली शिकतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहतात, मग आईवडिलांना सांगतात मला कोण आवडतं, किंवा मग आईवडील तिचं लग्न लावून देतात, त्यावेळेला मुलीचा विचार घेतात ते आणि मग लग्न होतं. आनंदी आनंद असतो सगळीकडे, सगळ्यांना समाधान वाटतं, आईवडिलांना पण बरं वाटतं की आपली मुलगी चांगल्या घरात चालली आहे, तिला चांगलं स्थळ मिळालं आहे, चांगलं घर मिळालं आहे, आणि मुख्य म्हणजे कुठलीही अडचण आली आयुष्यामध्ये, कुठलंही संकट आलं, त्या संकटाला तोंड द्यायला सक्षम होते ती, आणि मग लग्नाचा विचार करावा. आईवडिलांनी पण आपल्या मुलांच्यावरती, मी मगाशी म्हटलं तसं, विश्वास ठेवावा. नाही, मी आज ह्याच वस्तीमध्ये एक उदाहरण बघितले. आईवडील दोघं कामाला जातात, मुलगी खूप देखणी आहे, आईवडिलांना काळजी, दिवसभर कामाला जातात. आम्हाला भीती वाटते वस्तीत असं वातावरण आहे, उद्या काय झालं तर काय करायचं, उद्या काय झालं तर काय करायचं. म्हणून मुलीचं लग्न करून दिलं लहान वयातच. 2 वर्षातच मुलगी परत आली. तिच्या मनावर इतका परिणाम झाला, नुसती झोपून राहते, एक मुलपद राहते. काय करायचं तिने, शिक्षण अर्धवटे, करणार काय. एकतर मनाची एवढी पडझड झाली, त्याच्यात तिला ते सगळं बाजूला टाकून तिला मनाला उभारी यायला वेळ लागणार. मग तिने परत शिक्षण सुरू करायचं, नाही तर अर्धवट शिक्षण राहिलं म्हणून कुठेतरी जाऊन धुणं भांड्याची कामं करायची. आईवडिलांनी तेच केलं, मुलगी तेच करते. हे बदलणार कधी? बदलायला पाहिजे ना हे. आणि हे फक्त वस्तीत राहणाऱ्या मुलांचीच आहे का ही समस्या, ही अडचण? सगळीकडे, गावाकडे तुम्ही गेलात तर गावाकडे पण आईवडिलांनाहीच काळजी असते. मुलगी वयात आली द्या लग्न लावून, मुलगी वयात आली द्या लग्न लावून. तुम्हाला काय करायचं आहे, आमची मुलगी किती? मग जर कुणी उघडकीला आणलं की इथं बालविवाह होतो आहे, तर ज्याने उघडकीला आणलं त्याच्यावर डूक पण धरून राहतात. तुला काय करायचं, तू का सांगितलंस, चुकीचं आहे ना हे. तर मला हेच सांगायचं आहे की पाठीमागं आपल्या सगळ्या मैत्रिणी बसल्यात, मागे आपण एकदा आपण आपल्या लग्नाविषयी बोललो होतं की नाही, लग्न कधी झालं, है ना साखरताई, बोललो होतं की नाही, कसं झालं लग्न, दिवसभर कामाला गेल्या, संध्याकाळी आल्या, हातपाय सिमेंटनी माखलेले, संध्याकाळी बोलल्यावर उभं राहावं लागलं. अशी पण लग्न झाली आहेत. कोणी विचारलं नाही त्यांना की तुला लग्न करायचं की नाही या माणसाशी, एवढी भयान परिस्थिती होती. आता आहे का तशी परिस्थिती? नाही आहे ना. कोण सांगेल मला तुमचा, कोणी पण एकीने सांगा अनुभव लग्नाचा, ज्यांचं लहान वयात लग्न झालं आहे, सांगा कोणीतरी कसं लग्न झालं, चांगलं झालं वाईट झालं ते नका सांगू, पण लग्न कसं ठरलं ते सांगा. कसं झालं ते पण आठवत नाही. अजून कोण सांगते? आम्ही खूप गप्पा मारलेल्या आहेत सगळ्या माझ्या मैत्रिणी, मला माहिती आहे, आम्ही सगळ्यांनी आपापल्या लग्नाची स्टोरी सांगितलेली. पारू मावशींचं, पारूताईंचं लग्न 12व्या वर्षी झालं, मनोरमाताईंचं लग्न 14व्या वर्षी झालं, यांचं 15व्या वर्षी झालं. तुझं वय काय सिद्धी? 15. तू इमॅजिन करू शकतेस? ऐका ना पारूताई, ऐका, सिद्धी 15 वर्षाची. आपण अशी कल्पना करू शकतो का सिद्धीला 2 मुलं आहेत? नाही करू शकत. तुम्हाला कधी झालं मूल? लग्न झाल्यावर 10 वर्षांनी झालं. आता बघा तुम्ही, सिद्धी ही स्वतःच मुलगी आहे, तिला आपण खेळताना बागडताना बघतोय आसपास. तिचं लग्न आता झालेलं आहे, तिला 2 मुलं आहेत, हे आपण इमॅजिन नाही करू शकत, आहे की नाही. पण पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. काय काय मुलींना शिकायचं असायचं, पण आई वडील त्यांना, वेळ किती सांगा, त्या आई वडील त्यांना शिकू देत नव्हते. पारुताई आम्हाला पण सांगा, आम्हाला पण सांगा, ऐका ऐका, मनोरमा ताई काय सांगतायत ऐका, या इथं या, सांगा ना, ऐका 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 जरा सगळ्यांनी, ताई काय सांगतात ऐका, हां सांगा बरं. मला सांगा, तुम्ही जर आता तुम्ही आयुष्यभर काय काम केलं, कुठं काम केलं सांगा, तुम्हाला सगळ्यांना माहिती पण त्या सांगतायत पुढे उभं राहून. हां,
मी खूप 3 दिवस सारखी रडत होते, जेवत नव्हते, मुलांना जेवण आणून पोलीस लोक चारायचे आणि डबा परत तिथे येऊन ठेवायचे. मग मी आपलं काम करायचे, सरांचे बूट पॉलिश करायचे, बटणं घासायचे, पितळाचे बटणं असतात पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांचे, ते करायचे. आणि मग असे करता करता सर म्हटले, रमाबाई तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला मी वडिलासारखं आहे आणि मी तुम्हाला आयुष्याची भाकर देईन. मला खरोखर त्यांनी आयुष्याची भाकर देऊन मला 2 वर्षे पेमेंट पाठवत होते. 2 वर्षे पोलीस स्टेशनला जाऊन मी पगार घेऊन येत होते आणि लेकरांना तेच घालायचे. एक टायमाला मी डाळ भात करायचे, एक टायमाला टोस्ट बटर लेकरांना घालायचे आणि पैसा घेऊन तिला ठेवायचे. मला घरसुद्धा नव्हतं, बंगल्यात राहत होते, तिथून ते लोक मेले, त्यांची मैसुद्धा मी केली, पण मला काय दिलं त्यांनी, पैसे ठेवले माझ्या नावावर 4-5 लाख ठेवले होते. पण तिसरी टपकली तिथं, त्या तिसरीने आमच्या सह्या घेतल्या, एवढं आम्ही शिकलेलं नाही ना, मी आड्याने ह्याच्यात सह्या घेऊन टाकल्या, म्हणले तुला पैसे काढून देते, काढूनच नाही दिले. 1 महिन्याच्या आत ती मी माझी, मला काही वाटलं नाही त्याचा अनुभव, काहीच नाही वाटलं.
की आत्ता जे आपण बघितलं, मी जे तुम्हाला बोलले, त्याच्यात काही फरक आहे का? 24व्या वर्षी विधवा झाल्या आणि 4 लेकरं पदरात. जर ह्या शिकलेल्या असत्या स्वतःच्या पायावर उभ्या, 3 लेकरं पदरात शिकलेल्या असत्या स्वतःच्या पायावर उभ्या असत्या, आज त्यांच्या मुलांची परिस्थिती वेगळी असते असं तुम्हाला वाटत नाही का? वेगळी असती ना. तुम्ही सगळ्या ओळखता, ह्यांना ओळखता, ह्यांच्या मुलांना ओळखता. जे दुष्टचक्र चालू होतं ते तसंच चालू राहिलं ना. भेदता आलं का त्यांना? नाही भेदता आलं. छान ताई, छान. आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी छान टाळ्या वाजवू. खूप बोलका अनुभव आहे ना. आपल्याला सगळ्यांना जरी बोलायला नाही मिळालं तरी प्रत्येकाच्या आयुष्याची कथा थोडीफार थोड्याफार फरकाने हीच आहे. आपल्या पुढची पिढी चांगली व्हावी असं आपल्याला वाटतं. आपल्या पुढच्या पिढीचं आयुष्य चांगलं जावं असं आपल्याला वाटतं, बरोबर की नाही? आणि त्याच्यासाठी आपल्याला लग्नाचं वय जे शासन मान्य आहे, जे सरकारने आपल्याला जी मर्यादा घालून दिलेली आहे, ते आपल्याला पाळणं गरजेचं आहे असं वाटतं का? वाटतं. हात वर करा. कोण कोण जिथं आता मुली आहेत त्यांनी मग हात वर करायचे. कोण कोण लवकर लग्न करणार नाही त्यांनी हात वर करा. गुड. सगळ्या मुली आहेत. हात खाली, हात खाली. आता इथं ऐका. हॅलो, हॅलो. आता इथं आई पण आहेत, आज्या पण आहेत. सगळ्यांच्या घरात मुली नसतील, पण भावाची मुलगी असेल, बहिणीची मुलगी असेल, आणखी कुणी नात्यातली मुलगी असेल, तिचं लग्न जर लवकर करायचा विचार तिचे आई वडील करत असतील, तर तुम्ही हे सगळं त्यांच्या कानावर घालाल की नाही?
आमची उर्मिला भाग 2 समुदाय की आवाज या कार्यक्रमांतर्गत बालविवाह आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम या विषयावरचं व्याख्यान आताच आपण ऐकलं आणि आपल्याला मार्गदर्शन केलेलं होतं कल्पनाताई कवडी यांनी. श्रोते हो, हाच कार्यक्रम उद्या दुपारी ठीक 3:30 आम्ही पुन्हा प्रसारित करू. युनिसेफ आणि SBC3 यांच्या संयुक्त विद्यमानं आमची उर्मिला भाग 2 या प्रोजेक्ट अंतर्गत सामुदायिक कार्यक्रम समुदाय की आवाज या कार्यक्रमाचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रामार्फत नुकतंच करण्यात आलं आणि याच कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आताच आपण ऐकलं. विषय होता बालविवाह आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम आणि व्याख्यात्या होत्या कल्पनाताई कवडी. श्रोते हो, हाच कार्यक्रम उद्या दुपारी ठीक 3:30 आम्ही पुन्हा प्रसारित करू. तेव्हा नक्की ऐका विद्यावाणी सामुदायिक रेडिओ 107.4 MHz.
होणार